चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेवरील कमी निर्बंध ग्राहकांसाठी फायदेशीर, ब्राझीलचे गव्हर्नर। ब्राझीलच्या साओ पावलोचे गव्हर्नर जुआओ डोरिया यांनी एका उद्योग संमेलनात सांगितलं की साखरेवरील निर्बंध जितके सैल ठेवले जातील तेवढी ती ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल। जुआओ डोरिया यांनी दुबईमध्ये झालेल्या 3 दिवसीय उद्योग बैठकीत मार्गदर्शन केलं। ते म्हणाले, बाजारात साखर सर्वाधिक संरक्षित उत्पादन आहे, यामुळेच करासारखे अडथळे कमी केल्यास चांगला पैसा साखर मिळवून देईल। यामुळे उत्पादकांना चांगलं मार्जिन राहील आणि ग्राहकांनाही कमी किमतीत साखर मिळेल। ब्राझील जगातील सर्वात मोठा साखर निर्यातक आणि दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे। डोरिया म्हणाले, ऊस उत्पादन करणाऱ्या सर्व देशांनी इथेनॉलचं उत्पादन करायला हवं, त्यामुळे अतिरिक्त साखरेची समस्या कमी होऊन साखर उद्योगाला आर्थिक फायदा होईल।